चीनीमंडी.com पॉडकास्ट।
संत मुक्ताई कारखान्याला जादा कर्ज, आमदार पाटील। संत मुक्ताई साखर कारखाना हा खासगी कारखाना 49 कोटींना शिवाजी जाधव यांनी घेतला। नंतर एकनाथ खडसे यांच्या कन्या ॲडव्होकेट रोहिणी खडसे या त्यात भागीदारी झाल्या। या कारखान्यास जिल्हा बँकेकडून किमतीपेक्षा जादा कर्ज दिलं आहे। या गैरप्रकाराबाबत मुक्ताई नगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे। दूरध्वनीवरून मुख्यमंत्र्यांशी बोलताना आमदार पाटील म्हणाले, हा सत्तेचा दुरुपयोग आहे। या खासगी कारखान्यासाठी 51 कोटी कर्ज जिल्हा बँकेनं मंजूर केलं, त्यापैकी उचल मात्र केवळ 30 कोटींचीच करण्यात आली। सोमवारी मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तक्रार देणार असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली।